ಶ್ರೀರಾಮ್. ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥಾಯ ನಮಃ. ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಮಕರಂದನಾಥಾಯ ನಮಃ. ಅಧ್ಯಾಯ ಆನಂದ ದಿವಸಕ್ಕೆ ಶುರುವಾಯಿತು. ಸದ್ಭಕ್ತ ಸೌ ಅಮೃತ ಕುಲಕರ್ಣಿ ಹಿಜಾ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಹೋಯಿ ಈ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಅಷ್ಟಕ್ ಮನ್ನರ.
ನಮಸ್ತೆ ಸು ಮಹಾಮಾಯೇ ಶ್ರೀಪೀಠೆ ಸುರಪೂಜಿತೆ ಶಂಖಚಕ್ರಗದಾಹಸ್ತೆ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ನಮೋಸ್ತುತೆ. ನಮಸ್ತೆ ಗರುಡಾರೂಢೆ ಕೋಲಾಸುರ ಭಯಂಕರಿ ಸರ್ವ ಪಾಪ ಹರೆ ದೇವಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ನಮೋಸ್ತುತೆ. ಸರ್ವಜ್ಞೆ ಸರ್ವವರದೆ ಸರ್ವದುಷ್ಟ ಭಯಂಕರಿ ಸರ್ವದುಃಖ ಹರೆ ದೇವಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ನಮೋಸ್ತುತೆ. ಸಿದ್ಧಿ ಬುದ್ಧಿ ಪ್ರದೇ ದೇವಿ ಭುಕ್ತಿ ಮುಕ್ತಿ ಪ್ರದಾಯಿನಿ ಮಂತ್ರ ಮೂರ್ತೆ ಸದಾ ದೇವಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ನಮೋಸ್ತುತೆ. ಆದ್ಯಂತರಹಿತೆ ದೇವಿ ಆದ್ಯಶಕ್ತಿ ಮಹೇಶ್ವರಿ ಯೋಗಜೇ ಯೋಗ ಸಂಭೂತೆ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ನಮೋಸ್ತುತೆ. ಸ್ಥೂಲ ಸೂಕ್ಷ್ಮ ಮಹಾರೌದ್ರೆ ಮಹಾಶಕ್ತಿ ಮಹೋದರೆ ಮಹಾಪಾಪ ಹರೆ ದೇವಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ನಮೋಸ್ತುತೆ. ಪದ್ಮಾಸನ ಸ್ಥಿತೆ ಸ್ವರೂಪೇಣಿ ಪರಮೇಶಿ ಜಗನ್ಮಾತೆ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ನಮೋಸ್ತುತೆ. ಶ್ವೇತಾಂಬರಧರೆ ದೇವಿ ನಾನಾಲಂಕಾರ ಭೂಷಿತೆ ಜಗತ್ಸ್ಥಿತೆ ಜಗನ್ಮಾತೆ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ನಮೋಸ್ತುತೆ. ಜಗತ್ಸ್ಥಿತೆ ಜಗನ್ಮಾತೆ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ನಮೋಸ್ತುತೆ. ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ನಮೋಸ್ತುತೆ.
ಆಜ್ ಮೋಠಾ ಆನಂದಾಚಾ ದಿವಸ. आपण परमपूज्य मातोश्री सरलातेंचा 95 वर्षापन दिन मोठ्या प्रेमाने आनंदाने भावभरल्या मनाने साजरा करीत आहोत. कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य मातोश्री सरलातेंना हार अर्पण करून करणार आहोत. परमपूज्य स्वामी मकरंदनाथ मातोश्रींना हार अर्पण करतील. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. अखंड सौभाग्यवती नाना गुण संपन्ना मातोश्री सर्वाताई महाराज की जय. सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ. परम पूज्य मधुरताई सरलतेना औक्षण करतील श्री राम. आज आपण मातोश्रींच्या 95व्या वर्धापन दिनानिमित्त सारेजण जमलेले आहोत. खूप आनंद होतो. सद्भक्त गजाननने मला विचारलं, आजच्या या पावन दिवशी कार्यक्रमाचं निवेदन करशील का? मला खरं तर आश्चर्याचा धक्काच बसला. मी त्याला म्हटलं, मी केंद्रात कधीच निवेदन दिलेलं नाहीये, मला जमेल का? तो म्हणाला, हो अगदी नक्की. मग मला जरा धीर आला व मी होकार दिला. त्यानंतर खरंच थोडा वेळ मी स्तब्ध होते. असं वाटलं, आपण हो म्हटलं खरं पण जमेल ना आपल्याला? मी हो म्हटलं खरं पण जमेल ना आपल्याला? आणि मग माझं मन लगेचच परमपूज्य सरलाताई व परमपूज्य स्वामीजींच्या भोवती फिरू लागलं. 1984 सालापासून मी स्वामीजींकडे येते आहे. तेव्हापासूनचं माझं सारं जीवन माझ्या समोरून तरळून गेलं. मनात आलं, ही दोन दैवत आपल्या जीवनात आल्यामुळे आपलं सारं आयुष्यच बदलून गेलंय. तेव्हा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जणू ही एक संधी आपल्याला लाभली आहे. खरं तर त्या दोघांच्या कृपाशीर्वाद व प्रेमाच्या ऋणात जन्मभर राहण्यात खूप मजा, समाधान, आनंद आहे. सरलाताई व स्वामीजींबद्दल बोलणं किंवा लिहिणं खूप अवघड आहे, कारण तो अनुभवाचाच विषय आहे. परमपूज्य स्वामीजींना लहानपणापासूनच परमार्थाची आवड असल्याने त्यांनी हा परमार्थाचा दरबार मांडला. ज्ञानेश्वरीची प्रवचन रावगंधा फिरून करावी असा त्यांचा मानस होता. पण ते शक्य न झाल्याने एक दिवस त्यांनी साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी आणली आणि मातोश्री सरलातेंपुढे ते रोजच निरूपण करू लागले. 2-4 वर्षे सरलाते एकट्याच श्रोता होत्या. पुढे नानोपानी त्याबद्दल लोकांना समजत गेलं व श्रोतृवर्ग वाढत गेला. प्रवचनाला येणाऱ्या श्रोत्यांसाठी सरलाताई आसनं घालून ठेवित असत. स्वामी परिवार हळूहळू वाढतच होता. 1973 परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांनी नाथ संप्रदायाचे उत्तराधिकार व अनुग्रहाचे अधिकार स्वामी माधवनाथांना दिले. त्यामुळे स्वामीजींकडे अनुग्रहित वर्गही वाढला. साधक साधिका ध्यानाला बसू लागले. ट्रान्समध्ये राहणाऱ्या भगिनींचे भाव अनावर होत तेव्हा सरलाताई त्यांना प्रेमाने सांभाळ. सर्वच साधकांची त्या प्रेमाने विचारपूस करेल. साधकांच्या स्वास्थ्याची त्या काळजी घेत. कोणाला बरं नसेल तर गरम गरम जेवणाचा डबा देणं, कोणाला घरातच 4 घास खायला देणं, तसंच कोणाचे डोहाळे पुरवणं, बाळबाळंतीचं गोड कौतुक करणं, कोणाला नाहूनवाकू घालणं, नवीन लग्न झालेल्या दाम्पत्याला योग्य वागण्यासाठीच्या सूचना प्रेमाने करणं, साधकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांचा सांभाळ करणं, त्यांना दिलासा देणं, पाठीवरून प्रेमाचा हात फिरवणं, थोपटणं, यामुळे सरलाताई सर्व साधक विश्वाच्या माताच बनून राहिलेल्या आहेत. सरलाताई अगदी सरळ मनाच्या, निरलस, निर्मळ, सदा प्रसन्न, शांत अशाच आहे. स्वामी स्वरूपानंदांच्या एका साखीत जणू त्यांचंच वर्णन आहे. सुहास्य वदन, प्रसन्न दर्शन, निर्मळ अंतःकरण, मितमधून भाषण, शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण. आजही त्या आजारी असताना त्यांना आपण भेटायला गेलो तर ते आपल्याकडे बघून हसतात आणि प्रेमाशीर्वाद देतात. सरलातेंना ज्यावेळी घालण्यात येईल त्या प्रगाढ शांतीचा अनुभव प्रथम आला त्यावेळी स्वामीजींना खूप आनंद झाला होता. सरलाते फ्रान्समध्ये गेल्याचं कौतुक ते प्रत्येकाजवळ करीत होते. त्याचवेळी बोलताना ते म्हणाले होते, सरलाते खूप मोठे आहेत, त्यांनी मला कधीच दुखवलं नाही, सर्वतोपरी कायम साथच दिली, पतीसेवा हीच त्यांची साधना, माझ्याशी त्यांचा गुरुभावच आहे. माझा ऐहिक संसार तर त्यांनी सांभाळलाच, पण मला परमार्थिक संसारही माझा परमार्थिक संसारही त्यात सांभाळत आहे. संतांची पत्नी होणं सोपं नाही, त्या क्षणाला ते झालंच पाहिजे. त्यांच्यामुळेच मी आज हे सारं कार्य सुखेनैव करू शकतो आहे. सरलाताई खरोखरच धन्य आहे. स्वामीजींनी स्त्रियांसाठी परमार्थ मार्ग खुला केला तो केवळ सरला तेमुळे स्त्रियांची दुःख त्यांना बघायची नाही. त्यांना स्त्रियांविषयी विशेष कळवा तळमळ होती. स्त्रियांची दुःख अलेखी व्हावी, त्या आनंदात राहाव्या यासाठी दोघांनी अपार कष्ट घेतले. त्यांना आत्मविश्वास देऊन आनंदाने स्वाभिमानाने जगण्यास शिकविले. आज आम्हा बऱ्याच जणींचा हाच अनुभव आहे. एकदा मला दुपारच्या निंद्रात स्वामीजींना बघून खूप रडू येत होत. कसली तरी खूप भीती वाटत होती. मी स्वामीजींना म्हटलं मला चैन पडत नाहीये. तेव्हा त्यांनी सरलातेने बोलून सांगितलं हिला जवळ घ्या थोपटा. सरलातेने मला त्यांच्या कुशीत ठेवून मायेची कृपेची ऊब दिली. मी शांत झाले. त्यांच्या कुशीत विसावण्याचा मला दोन वेळा योग आला. आजही ते आठवून मी भारावून जाते, आनंदाने मोहरून जाते. सरलाते मुळातच रुजू मृदू व प्रेमळ. त्यांची स्नेहमय दृष्टी, सुमधुर प्रसन्न असणं, त्यांची अपार करुणा, दुसऱ्याला सुख आनंद देण्याची परोपकारी वृत्ती, सर्वांशीच प्रेमाचं जोडलेले एक अतूट नातं, याचा आपण सर्वांनीच अनुभव घेतलेला आहे. परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांनी स्वामी सरलातेंना वशिष्ठ अरुंधती असे संबोधिले होते. आपल्या पक्षी ते लक्ष्मीनारायणच आहेत. सरलातेंबद्दल स्वतः स्वामीजींनी काढलेले धन्योद्गार व परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांनी केलेलं कौतुक यावरूनच सरलाते किती महान साध्वी आहेत हे आपल्याला शब्दाने तरी कळलं. खरं तर त्या कळण्यापलीकडले आहे. आपण फक्त त्यांच्या प्रेमाच्या वर्षावर नाहून निघालेले भाग्यवंत साधक आहोत एवढंच कळतं. स्वामीजींप्रमाणेच सरलातेंचे आपल्याला अखंड स्मरण आहे. स्वामी सरलातेंमुळे अनेक साधक साधिकांची जीवन फुलली आहे, बहरली आहे, उन्नत झालेली आहे, उत्तुंग जीवनाचा मार्ग गवसलेला आहे. एक गंमत म्हणून सांगते, स्वामीजी मला नेहमी खाण्यावरून चिडवीत असत. सरलातेंच्या हातच्या गरम गरम जेवणाचा योग मला दोनदा आला आहे. त्यावेळी मला स्वामी खूप चिडवीत होते, पण मी मात्र आनंदाने जेवणाची मजा घेत होते. असो, आता आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. स्वामी परिवारात अनेक भाग्यवंत असे आहे की ज्यांनी स्वामी सरलाते ज्यांना स्वामी सरलातेंच्या अगदी जवळून अनेक वर्षे सतत सहवास लावला. त्यातीलच एक भाग्यवान साधिका सद्भक्त ताराताई, ती आता आपलं भावपुष्प मातोश्रींच्या चरणी अर्पण करेल.
ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज आपल्या महद्भाग्याने पूजनीय मातोश्री सरलाबेनच्या उपस्थितीत आपण त्यांचा 95वा वर्धापन दिन साजरा करतो आहोत. आजही त्यांचा तृप्त आनंदी प्रसन्न चेहरा पाहिला की त्यांच्या अलौकिक तत्वाची साक्ष पडते. सरलातेंचे जीवन हे खऱ्या अर्थाने संपन्न जीवन आहे. मुळातच दैवी गुणसंपदेने युक्त असल्याने परमपूजनीय स्वामीजींच्या विश्वप्रपंचामध्ये त्यांच्या विशाल कार्यामध्ये त्या सहजच सक्रिय सहभागी झाल्या. दैवानेही त्यांना तितकी साथ केली. स्वामीजींसारखे पती व गुरु लाभल्याने त्यांचे ऐहिक व पारित्रिक जीवन समृद्ध झाले. लहानपणापासून त्यांनी ज्या व्यक्तीवर नकळत प्राणापलीकडे प्रेम केले ती व्यक्ती म्हणजे साक्षात परमेश्वर स्वरूपच असल्याने त्यांच्या प्रेमालाही धन्यता प्राप्त झाली. सरलातेंचं एकूण जीवन चरित्र पाहिलं म्हणजे लक्षात येतं की भारतीय इतिहासातील अहिल्या, द्रौपदी, सीता या थोर स्त्रियांच्या मालिकेत निश्चितच त्यांची गणना करता येईल. आदर्श कन्या, आदर्श पतिव्रता, आदर्श माता या साऱ्या भूमिका उत्कृष्टपणे बजावून त्यांनी साऱ्या भगिनींना आदर्श जीवनाचा पाठ घालून दिला. पूजनीय स्वामीजींची त्यांनी आयुष्यभर एखाद्या बालकाप्रमाणे काळजी घेतली. त्यांच्या आहार विहारात कुठेही काही कमी पडू दिलं नाही. सात्विक, ताजं, गरम, रुचकर असं भोजन मिळाल्याने स्वामीजींचं आरोग्यही उत्तम राहिलं. तसंच स्वामीजींच्या मनाला त्रास होईल, व्यग्रता येईल अशी कोणतीही कृती त्यांनी कधीही केली नाही. त्यामुळे स्वामीजींचं कार्य अधिक सुकर झालं. सरलातेंच्या सहकार्यामुळेच भगिनींच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचं नाजूक काम स्वामीजी करू शकले. खरोखर त्यामुळे आम्हा सर्व भगिनींना सरलातेंनी कायमचं ऋणी करून ठेवलं आहे. सरलातेंनी स्वामीजींच्या सहजीवनात बरेच वेळा एक गंमतशीर खेळ बघायला मिळेल. कधी सरलाते स्वामीजींची आई व्हायच्या तर कधी स्वामीजी सरलातेंची आई व्हायचे. कधी सरलाताईंची लहान मुलासारखी निरागस कृती तर कधी स्वामीजींचा बालभाव. कधी होतो आई कधी होतो बाळ खेळ तिन्ही काळ ऐसा चाले. तळ हातावरी बाळ करी गाई आईला अंगाई गाई कुळे. असं सारं काही विलोभनीय असायचं. माधवश्री सरलाताई रोज स्वामीजींना लोण्यासह ताक देत असत. लोणी खाऊन झाल्यावर स्वामीजी हळूच सरलाताईंच्या पत्राला बोट पुसायचे व मिस्किलपणे हसायचे. मुलांना झोपवताना जे गीत सरलाताई म्हणत तेच गीत आपण स्वतः झोपतानाही स्वामीजी त्यांना म्हणायला सांगत. माधवश्री सरलाताईंबद्दल बोलताना स्वामीजी म्हणत, प्रथम या होत्या सर्वजीनी, नंतर झाल्या सरलाताई, पण आमच्यासाठी मात्र या आहेत सरू बाळ. हा सरलाताई जेव्हा स्वामीजींना केंद्रात नमस्कार करायच्या तेव्हा ते दृश्य अगदी डोळे भरून पाहावेसे वाटे. किती उत्तुंग व्यक्तिमत्व. सरलाताईंच्या स्वभावातला अत्यंत साधेपणा सरळपणा कोणाच्याही सहज लक्षात येतो. त्यांना जर कुणी म्हटलं की पतीचरण एवढा समर्पित भाव कसा काय हो तुमच्या ठिकाणी आहे, त्यावर त्या सहज हसून म्हणायच्या, त्यात काय, सर्वच बायकांचा आपल्या पतीच्या ठिकाणी हाच भाव असतो, माझा काही वेगळा नाही. त्यांना जेव्हा कॅन्सर आहे असं कळलं तेव्हा माझ्या डोळ्यातल्या अश्रू पुसत त्या माझीच समजूत घालत होत्या. अगं आता या वयात शरीराला काहीतरी व्हायचंच, त्यात वाईट वाटण्यासारखं काही नाही. स्वामीजीही आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत म्हणत होते, आता आम्ही अगदी तृप्त आहोत, सरलातींच्याही मनाची चांगली तयारी आहे, तेव्हा काळजी करण्याचं काहीच कारण नाही. परमेश्वराची इच्छा असेल तसं होईल. अत्यंत खंबीरपणे त्या या दुखण्याला सामोऱ्या गेल्या. त्यातही किती सहजपणा. त्यावेळी डोक्यावरचे केस गेल्याने सुरुवातीला त्या एकदा केसांचा टोक करून केंद्रात बसल्या होत्या. स्वामीजी एकदा आमच्याकडे एकदा त्यांच्याकडे असं मुखीलपणे पाहून म्हणाले, कोणत्या तरी नाटकातून हे पात्र पळून आलं असं म्हणून का वाटत तुम्हाला. वास्तविक अत्यंत गंभीर प्रसंग असूनही ते दोघे लिलया हसत खेळत त्यातून बाहेर पडले. त्यांच्या संसारात स्वामीजींच्या विनोदी स्वभावामुळे अत्यंत खेळकरपणा असे आणि कसलाही ताणतणाव नसे. आपल्या आचरणामधून त्या दोघांनी आपल्यासाठी जीवन कसं जगायचं याचा वस्तुपाठ घालून दिला. अत्यंत भव्य दिव्य जास्त उत्तुंग आणि तरीही अत्यंत साधं निरागस जीवन जवळून अनुभवण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. असा ते अंतःकरणात कोरला गेलेला प्रसंग. पूजनीय स्वामीजींनी माधवश्री सरलाताईंची केलेली पूजा, रामकृष्णांनी शारदा मातांची केलेली पूजा आपण ऐकली आहे, तो संपन्न सोहळा आम्ही प्रत्यक्ष अनुभवला. पूजनीय स्वामीजी व पूजनीय सरलाताई सुंदर स्वच्छ कपडे परिधान करून त्यांच्याच घरातल्या पलंगावर बसले होते. चांदीच्या तपकात पूजेचं सर्व साहित्य ठेवलं होतं. स्वामीजींनी आता पूजेला सुरुवात केली. आम्ही मुलं मुली हे दृश्य डोळ्यात अगदी साठवत होतो. तेवढ्यात स्वामीजींनी सरलाताईंच्या चरणांवर मस्तक ठेवलं देखील. सरलाताई अगदी संकोचून गेल्या. त्वरित त्यांनीही स्वामीजींच्या चरणांवर मस्तक ठेवलं. केवढी उदात्तता. हे सर्व पाहताना आम्हा सर्वांच्या डोळ्यातून नकळत अश्रू ओघळले. आपल्याला हे प्रत्यक्ष पाहण्याचं भाग्य लाभलं याचीच ते आनंद अश्रू होते. मनाला चटका लावणारे अंतःकरणाचा ठाव घेणारे असे त्यांचे अनेक प्रसंग आहेत. केमोथेरपी चालू असताना जेव्हा सरलाताई इंजेक्शन घेऊन घरी यायच्या तेव्हा स्वामीजी देखील त्यांची आतुरतेने वाट पाहत असायचे. असंच एकदा रात्री हॉस्पिटलमधून घरी आल्यावर बिछाण्यावर त्या आडव्या झाल्या. अत्यंत अशक्तपणा होता. त्यांना स्वामीजींच्या पायावर डोकं ठेवायचं होतं. तसं त्यांनी खुण्यांनी सांगितल्यावर मी स्वामीजींची व्हीलचेअर त्यांच्या जवळ नेली. स्वामीजींनी एक पाय वर ठेवला, सरलाताईंनी त्यावर मस्तक टेकवलं. स्वामीजी अत्यंत प्रेमाने त्यांच्या मस्तकावरून हात फिरवित होते. ते सारं दृश्य अगदी हृदयस्पर्शी असत होत. आम्ही 10-12 मुली वर्षातून 3-4 वेळा तरी काही निमित्ताने पूजनीय स्वामीजींकडे जमत असू. सरलाताई व स्वामीजी आमच्यात अगदी समरस होऊन जात. प्रत्येक वेळी तो एक आनंद सोहळाच असायचा. जग एकीकडे आणि आम्ही एकीकडे असा असायचा. एका वेगळ्याच आनंदाच्या मस्तीत आम्ही वावरायचो. अशाच एका प्रसंगी गप्पा गोष्टी रंगात आल्या असताना आम्ही स्वामी सरलाताईंना एक एक उखाणा घ्यायला लावला. उखाणा घेतानाच सरलाताईंचं लाजणं अगदी पाहण्यासारखं होतं. दोघांचे उखाणे सुद्धा अगदी दर्जेदार असायचे. सल्ला त्यांनी घेतलेले दोन उखाणे असे. शिवाजी महाराजांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने. माधवनाथांचे नाव घेते प्रेम भाव भक्तीने. चंद्र चमकतो आकाशात वीज चमकते नभात. माधवनाथांचे नाव घेताना धन्य वाटते जगात. त्या दोघांबरोबर अनेकदा कुठे कुठे बाहेर जाण्याचा योग आला. रस्त्यातून जात असताना ते दोघे इतके उठून दिसायचे की लोक मागे वळून वळून त्यांच्याकडे पाहत असत. ते दोघेही अत्यंत रसिक होते आणि तरीही अलिप्त होते. एकदा सल्ला त्यांना एका लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री सीमांत पूजनाला जायचं होतं. सुंदर साडी नेसून केसात गजरा वगैरे घालून त्या तयार झाल्या. इकडे स्वामीजींचं ज्ञानेश्वरी प्रवचन सुरू होतं. तेवढ्यात स्वयंपाकघराचा पडदा किंचित बाजूला सारून सल्ला त्यांनी हळूस खुणेने आपण जात असल्याचे स्वामीजींना सांगितले. खरं तर प्रवचन अगदी रंगात आलं होतं, पण स्वामीजी किंचित थांबून त्यांना म्हणाले, हा छान दिसतंय, हा सर्व पाहिलं मी आता या. लगेच लोकांकडे वळून हसून म्हणाले, आपण नटलो ना की नवऱ्याने आपल्याला पाहावं असं बायकांना वाटतं. ते साडे अगदी काही सेकंदातच झाले. लगेच ज्ञानेश्वरी प्रवचनात चालू असलेल्या विषयाला पुढे सुरुवातही झाली. त्यांच्या जीवनातले असे छोटे छोटे वाटणारे प्रसंगही खूप काही शिकवून जायचे. मला आठवते दुकान असताना बरेच वेळा गिराईक नसेल त्यावेळी ते दोघे जण विष्णू सहस्रनाम शिवमहिम्न स्तोत्र असं काही काही म्हणत असत. सल्ला त्यांची कमाल वाटते म्हणजे घरातलं सारं उरकून स्वामीजींसाठी काहीतरी डब्यात खायला घेऊन त्या 11-11:30 सुमाराला दुकानात यायच्या. हिशेबाच्या वह्या द्यायच्या. इतकंच नव्हे तर वसुलीला सुद्धा गेलेल्या मला आठवतात. एका घरगुती कार्यक्रमात त्यांच्याच कन्या सौ सुधाताई यांनी एक गीत म्हटलं होतं. ते ऐकून आम्ही सर्वच सद्गतीत झालो होतो, कारण त्यातील वर्णन अत्यंत समर्पक असं होतं. आई बाप हे दैवत माझे विठ्ठल रखुमाई परी असता माझ्या घरी कशाला जाऊ मी पंढरपुरी. कैलासाहुनी थोर मन हे माझ्या बाबांचे शंकराला विषण पचले प्रपंच दुःखाचे. पचवनी देती अमृत मजला संत वचनांचे कुंडली कापरी हात जोडणी सदैव सामोरी कशाला जाऊ मी पंढरपुरी. सात समुद्र भरुनी उरली माया आईची प्रेमळतेला उपमा नाही वाणी ज्ञानेशाची. मंगल शोभा जिच्या ललाटी कोटी चंद्राची. वत्सल मूर्ती माय माऊली मानस देवारी कशाला जाऊ मी पंढरपुरी. खरोखर अशी ही उदात्त जीवन म्हणजे आपल्यासाठी दीपस्तंभासारखी अनंत काळपर्यंत आपल्याला आदर्श जीवन जगण्यासाठी प्रकाश दाखवणारी आहे. आपण सारे या प्रकाशात वाटचाल करून आपलंही जीवन धन्य करूया. तसंच आजच्या दिवशी आपण अखंड सौभाग्यवती नाना गुणसंपन्न मातोश्री सरलातेंना प्रेमस्वरूपिणी अशा भगवती मातेला अंतःकरणपूर्वक वंदन करूया. हरी ओम. काही काही योगांची योगायोगांची मला खूप मजा वाटते. पहा ना, 29 डिसेंबर हा सौ मधुराताईंचाही जन्मदिवस आहे. तेव्हा आज आपण त्यांनाही मनातून वंदन करूया व त्यांना दीर्घ आयुरारोग्य मिळावं अशी परमेश्वरात अशी प्रार्थना करूया. हरी ओम.
सद्भक्त तारातेचे अभाव पूर्ण मनोगतानंतर आज आपल्याला आणखी एक मधुर योग आला आहे. आपण पूजनीय सौ मधुरातेंकडून मातोश्री सरलातेंबद्दल आता ऐकणार आहोत. ते आपलं भावपुष्प मातोश्रींच्या चरणी अर्पण.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई. आज आपण सर्वजण मोठ्या प्रेमाने आनंदाने पूजनीय मातोश्री सरलातेंचा 95वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. त्यांच्याविषयी काय आणि किती बोलायचं काही समजत नाही. त्यांच्याबद्दल असणारा आदर प्रेम शब्दात व्यक्त करणं खूप अवघड वाटतंय. आपल्या आईबद्दलच्या भावना जशा प्रगाढ प्रेमाने असमलेल्या असतात अगदी तशाच भावना आपल्या सर्वांच्या मनात मातोश्रींविषयी आहेत. आज सकाळी कुठे जाताना स्वामीजींच्या आठवणी सांगताना सौ सरलातेंच्या 75व्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाचं वर्णन केलं. त्या स्वामीजींनी सरलातेंसारखी पत्नी मिळाली हे माझे अभाग्य आहे असे गौरवोद्गार काढले. आपल्या सर्वांचंच हे भाग्य आहे आपल्याला स्वामीजी सरलातेंसारखे दैवत लाभलं.
आज मलाही सुसंधी मिळाली झाला त्यांविषयी काहीतरी बोलायचं, कारण त्यानिमित्ताने मी स्वामींच्या स्मरणात चिकार दिवस घालवले आणि त्याचा आनंद लुटला आणि सदाताईंच्या दैवी गुणांचंही चिंतन करता आलं आणि मुख्य म्हणजे स्वतःचं परीक्षण करता आलं. मी सर्वप्रथम त्यांना पाहिलं ते 1986 साली. आमचं लग्न ठरण्याअगोदर आम्ही घरचे सर्वजण पूजनीय स्वामीजींना भेटण्यासाठी त्यांच्या दर्शनासाठी आलो होतो. त्यावेळी घडलेलं सौ सरदासाईंचं दर्शन अजूनही डोळ्यासमोर आहे. त्यांचा तो सुबक घातलेला अंबाडा, नीटनेटके नऊवारी पातळ, तुमच्या खुऱ्या देखण्यासारखा ते, त्यांच्या त्या सात्विक समजयाने शालीनतेने आम्ही अतिशय मोहित झालो. एखाद्या देवतेप्रमाणे असलेली सतीश कांती हे दिसमान स्वरूप अत्यंत पवित्रता मनाला भारावून टाकत होती. स्वामीजी आणि सरदासाईंच्या त्या देवतुल्य तेजोमय रूपाने आमचे डोळे अक्षरशः दिसले. अगदी ऐश्वर्या वातावरणात आपण आहोत हे प्रकर्षाने जाणवलं. त्या उभयतांशी 10-15 मिनिटं बोलल्यावर एक विचार मनाला स्पर्शून गेला की आपल्याला इथे आल्यावर नक्की आधार मिळेल आणि आपल्याला कधी एकटं सोडणार नाही. हा तत्व माझ्याप्रमाणे अनेक जणांचाही असेल. लग्न झाल्यावर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही दोघांनी स्वामीजी व सदासाईंची पद्यपूजा केली होती. तेव्हा आपण साक्षात लक्ष्मीनारायणची पूजा करीत आहोत असाच भाव माझ्या मनात होता. हळूहळू त्यांच्याशी थोडंफार बोलणं होत गेलं, त्यांच्यामध्ये दैवी गुणांची ओळख होत गेली. पूर्वी गुरुकुल पद्धतीत मुलं गुरुगुरी राहत असत, गुरुंची सेवा करून ज्ञानप्राप्ती करून घेत असत. तेव्हा त्यांचा सांभाळ गुरुपत्नी करीत असे, त्यांना आईची उणीव भासू देत असे. मला मनापासून असं वाटतं की सदासाईंचे असंच आहे, मातृभाव त्यांच्या ठिकाणी परिपूर्णतेने वास करून आहे. त्या आपल्या सर्वांच्या आई आहेत. एखाद्या लग्न ठरलेल्या मुलीला चार हिताच्या गोष्टी सांग, एखाद्या डोळ्या तुलीचे डोळे पुरव, एखादी भगिनी आपल्या लहानग्या बाळाला घेऊन आली तर तिच्या बाळाचे आणि तिचे यथासांग कोण कौतुक कर, कोणी आजारी असेल तर त्याच्यासाठी काही पदार्थ करून पाठव. अशा प्रकारे अनेकविध पद्धतीने सर्व साधक परिवार सांभाळत सर्वांना आधार देते सरदासाईंचे जीवन साधक विश्वासाठी चंदनाचा वृक्ष झाले आहे. स्वामीजींकडे येणारी प्रत्येक व्यक्ती ही आत्मकल्याणासाठी आली आहे हे लक्षात ठेवून प्रत्येकावर पुत्रावर प्रेम करणे हे त्यांच्या मनाचं व्यक्तीकरणच आहे. आपल्याकडे येणारी सर्वत्र सुषमा बावाळकर तिच्या गरोदरपणात तिला खूप अशक्तपणा आला होता. स्वामीजी व सौ सरदासाईंनी तिला 2 महिने त्यांच्या घरी ठेवून घेतले, तिची सर्वतोपरी काळजी घेतली. पुढच्या मुलीचेही कोणी आईवडील करू शकणार नाही असे माहेर पण सरदासाईंनी तिथे केले, असे भाग्य अनेक भगिनींना मिळाले. माझ्या बाळणपणातली गोष्ट, लिंकाचे लाडू करायला घातले होते, ताजं तूप खाऊ म्हणून दोन्ही काढायला ठेवलं, तेवढ्या वेळा जरा आडवं व्हावं म्हणून आई जरा आडव्या झाल्या, तोच त्यांना डोळा लागला, तूप जरा जास्त होऊन वाया गेलं, आता काय करणार, दुसरं लोणी आणून कढवल्याशिवाय लाडू होणार नाही. आईनं खूप वाईट वाटलं. संध्याकाळी हे केंद्रात गेले तर येताना त्यांच्याबरोबर सरदासाईंनी तुपाचा डबा आणि लाडवाचं सर्व साहित्य पाठवलं होतं. आम्ही अगदी आश्चर्यचकित झालो, त्यांना कसं कळलं कोण जाणे, अशी ही वत्सल माऊली. माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचण्याची वाट त्याच्या पोटातून जाते असं म्हणतात. सदासाईंच्या आतिथ्यशीलतेचा लोकांना प्रेमाने खाऊ घालून तृप्त करण्याचा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांनी घेतला आहे. पूजनीय स्वामीजींनी परमार्थाचे व्रत घेतले होते, ते पूर्ण करण्याच्या कामी सदासाईंची स्नेहाळ त्याचबरोबर खंबीर साथ त्यांना होती. आपला घरचा संसार सांभाळताना आपली दमछाप होते, पण सदासाई स्वामीजींसमवेत सर्व साधक परिवाराचा संसार सांभाळत होत्या, परमार्थ सांभाळत होत्या, प्रत्येकाच्या भावभावना जपत होत्या. हे सर्व अनाकलनीयच आहे, समजून घ्यायचं म्हटलं तरी समजण्या पलीकडे आहे. इथे त्यांचा त्याग, स्वामीजींच्या ठिकाणी असलेली त्यांची समर्पण भावना, साधकांवरील निरलस प्रेम याची ओळख होते. अतिशय शांत रुजू स्वभावाच्या सल्ल्यातही धैर्यवान आहेत. स्वामीजींच्या आजारपणात प्रथम त्यांच्या अंतकरणात कालवा कालव झाली खरी, मन सादर झालं, पण धैर्याने त्या स्वामीजींच्या सेवेसाठी उभ्या राहिल्या. सर्व बाजूंनी त्यांनी स्वामीजींची सेवा शुश्रूषा केली. त्यावेळी त्यांचं वय देखील 75 वर्षांचं होतं.
स्वामीजींची दिनचर्या सांभाळणे ही सोपी गोष्ट नव्हती, पण सरनाथांनी पूर्ण निष्ठेने प्रेमाने सर्व काही केलं. 1992 साली यांना अनुग्रहाचे अधिकार दिल्यानंतर आम्ही सर्वजण स्वामीजींच्या दर्शनाला गेलो होतो. सर्व बोलणे झाल्यावर मला यापुढे नेमके काय करायला लागेल हे सांगायला त्या विसरल्या नाहीत. त्या म्हणाल्या, मकरांना आता जास्तीत जास्त वेळ साधनेला देता यावा म्हणून तू अधिकारी जबाबदारी उचल, त्याला संसारात फार अडकवू नकोस. हे त्यांचे शब्द मी लक्षात ठेवले आणि तशा प्रकारे वागण्याचा प्रयत्न करते. त्यांच्यावर स्वामीजींनी संप्रदायाची जबाबदारी सोपवल्यानंतर दर 15 दिवसांनी मंगळवारी आम्ही स्वामीजींकडे जायचो. तेव्हा सरलाताई अगदी आस्थेने चौकशी करायच्या. स्वामीजींचं यांच्याशी काही चर्चा बोलणं व्हायचं, मग स्वामीजी सरलाताईंना आमच्यासाठी काही खायला करायला सांगायचे. त्यांची वेळ झाली की त्यांच्याजवळ असलेली वेळ ते खरकन वाजवायचे. सो सरलाताई त्याही वयात अगदी रगबगीने आमच्यासाठी काहीतरी घेऊन यायच्या. आम्हाला अगदी संकोच होत असे, पण सरलाताईंचे वर्तन मात्र अगदी सहज सुंदर असे. खरंच त्या सेवामूर्ती आहेत. दारात आल्या गेलेल्याची त्यांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे मनोभावे सेवाच केली. सरलाताईंच्या मातोश्री 10 वर्षे अंतरुणावर होत्या. त्या दरम्यान स्वामीजींचे जीवनही खूप धावपळीचे होते. अशा स्थितीतही स्वामीजींचे सर्व काही नीटपणे सांभाळून त्यांनी आईची सेवा केली. स्वामीजींचा संसार त्यांनी फुलवला. त्याचबरोबर स्वामीजींनी पारमार्थिक प्रगतीसाठी ज्या ज्या साधना हाताळल्या त्या सर्व साधना सरलाताईंनी आदरपूर्वक अभ्यासल्या. स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी स्वतः प्रयत्न केले, अर्थात त्यांना भक्कम आधार होता स्वामीजींचा. त्या उभयतांचे जीवन मांगल्याने, निर्मळतेने, रसिकतेने भरून राहिले होते. मेड फॉर इच अदर असे ते परस्पर पूरक होते. स्वामीजींचे व्यक्तिमत्व कर्तृत्व हे प्रकटपणे घडलेले, तर पूजनीय सरलाताईंचे अप्रकटपणे पडद्याने राहून पण निश्चयाने आणि संयमाने घडलेले. ही सगळी सारेवरची कसरत त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. 1996 साली स्वामीजींनी देह ठेवला. सर्व साधक विश्वाला फार मोठा धक्का बसला. आपण आपल्या दुःखात बुडून गेलो होतो, पण ही माऊली आपलं सर्व दुःख बाजूला सरून आपल्यासाठी उभी राहिली. त्यानंतर 4-5 दिवसांनीच गुरुपौर्णिमेचा उत्सव होता. सर्व सभागृह विलक्षण व्याकुळ झालं होतं. भावना मी गावरत नव्हते आणि पूजनीय मातोश्री कार्यक्रमाला आल्या. अत्यंत शांत, स्थिर, पावन होती. त्यांना पाहून अवाक व्हायला झालं आणि आपण स्वतःला सावरलं पाहिजे ती जाणीव झाली. ही शांत मूर्ती कोणत्याही आघाडात स्थिर प्रसन्न आहे. आज देखील एवढ्या मोठ्या आजारपणात सरलाताई आनंदात असतात, प्रसन्नपणे असतात. वेदना तर प्रचंड आहेत, पण त्या शांतपणे सहन करीत असतात. वेदनेची कोणतीही खूण त्या कधीच प्रदर्शित करत नाहीत. श्रीमंत बापूसाहेब सौ प्रतिभाताई सुरेखाताई अगदी जीव उतरून आईची सेवा करतायत. तेही वर्षानुवर्ष, कारण सेवेचं बाळकडून त्यांना आईकडूनच मिळालेलं आहे. तसंच स्वामीजी असताना घरामध्ये जी आणि जशी उपासना चालत असे अगदी तशीच स्वामीजींच्या पश्चात सरलाताईंनी आणि त्या खतऱ्यानंतर त्यांच्या सर्व मुलांनी चालू ठेवली आहे. हेही एक आश्चर्यच आहे. आपल्या साजेल्या व्यक्तिमत्वातून सदैव ज्यांनी स्निग्धता, सौंदर्य, सुगंध सर्वांना प्रदान केला, त्या देवी स्वरूप मातोश्री सरलाताईंना माझे कोटी कोटी प्रणाम. परमेश्वर कृपेने त्यांना निरामय जीवन लाभावं ही स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करून इथे सांगते. स्वामीजी म्हणत असत, अनेक प्रवचनांनी जे साधत नाही ते एका अभंगाने साधत आणि मग मेधाला तिच्या गोड आवाजात अभंग म्हणायला सांगायचे. आता त्याच मेधाकडून आपण तिच्या गोड आवाजात एक अभंग ऐकूया.
माय भवानी तुझे करो कुशीत तुझे आए सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई माय भवानी तुझे ले करो कुशीत तुझे आए आई सेवा मानुन भे आई तू विश्वाची रचली माया तू शीतल छाएची काया तू विश्वाची रचली माया तू शीतल छाएची काया तुझा दयेचा ओघ खंडित दुरित दयालाने सेवा मानुन घे आई सेवा मानुन घे आई तू अमला अविनाशी कीर्ति तू अवध्या आशांची पूर्ति जे जे सुंदर आणि शुभंकर जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वातेने सेवा मानुन घे आई सेवा मानुन घे आई तूच दिलेली मंजुळवाणी डोळ्यामधले निर्मळ पाणी तूच दिलेली मंजुळवाणी डोळ्यामधले निर्मळ पाणी तुझा पूजनी माझा लवळी तुझा पूजनी माझा लवळी या विण दुसरे नाही सेवा मानुन घे आई सेवा मानुन घे आई माय भवानी तुझे करो कुशीत तुझे आए सेवा मानुन घे आई सेवा मानुन घे आई
खरच अशी ही आपली माय तुझीच्या प्रेमाच्या मायेच्या छायेत आपण सारेच आदर निर्घडून नेलेले आहोत. आता परमपूज्य स्वामी मकरंदनाथ आपले भावपुष्प माधवश्रींच्या चरणी अर्पण करते.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. अखंड सौभाग्यवती नाना गुण संपन्न माधवश्री सरलाताई महाराज की जय. आज पूजनीय माधवश्री सरलाताईंचा 95वा वर्धापन दिनोत्सव आपण साजरा करतो आहोत. त्यांच्या उपस्थितीमध्ये स्वामीजींचा 60वा वर्धापन दिनोत्सव तेव्हापासून सगळे वर्धापन दिनोत्सव मी पाहिले. 61वा वर्धापन दिनोत्सव प्रथम स्वामीजींचा साजरा झाला. त्याच्या आधीपासून अर्थात मी येतोय पण वाढदिवस स्वामीजींचा कधी साजरा त्याच्या आधी झाला नव्हता. आणि माधवश्री सरलाताईंचा वाढदिवस असं ऐकत असे की काही थोड्या मुलींना बोलवून त्यांच्या समवेत स्वामीजी आणि सरलाताई साजरा करतात. नंतर काही वर्षांनी आम्हालाही त्या कार्यक्रमामध्ये प्रवेश मिळाला. माझी अशी कल्पना की साधारण 83-84 सालापासून स्वामीजींच्या घरी वाढदिवसाच्या वेळेला आम्हालाही बोलवल्याचं आठवतं. आणि माया अपार्टमेंट झाल्यानंतर म्हणजे 1985 सालानंतर सरलाताईंचा वाढदिवस साजरा व्हायला सुरुवात झाली. एक दोन वर्ष त्या घरात होणाऱ्या खासगी अशा कार्यक्रमाला आम्ही उपस्थित होतो. त्याच्याही आधी 81-82 साली स्वामीजींनी आता ताराताईंनी जी आठवण सांगितली तशा प्रकारे सरलाताईंच्या वाढदिवसाच्या दिवशी सरलाताईंची पाद्यपूजा केल्याचं आठवतं, त्यांना ओवाळल्याचं आठवतं आणि सरलाताईंवर त्यांनी एक काव्य केलेलं होतं. ते काव्य त्या कार्यक्रमात स्वामीजींनी म्हटलेलं होतं, वाचून दाखवलेलं होतं. स्वामीजींच्या या कृतीमाग खूप मोठा अर्थ दडलेला होता. सरलाताईंच्या आणि स्वामीजींच्या सहजीवनाला, वैवाहिक जीवनाला सुरुवात झाली त्याच्या आधीपासून. बालपणापासून ते एकमेकांचे सोबती होते, शेजारी शेजारी राहत असत. कोकणमध्ये कोकणात तारुण्यात पदार्पण केल्यानंतर तारुण्य सुलभ भावनांप्रमाणे सरलाताईंना आणि स्वामीजींना परस्परांना एकमेकांविषयी प्रेम वाटायला लागलं आणि आपण विवाहबद्ध व्हावं अशी देखील इच्छा निर्माण झाली. ती व्यक्त केली सरलाताईंनी. एक पत्र पाठवून त्यांनी स्वामीजींना आता माझ्या लग्नाचं पाहायला सुरुवात केलेली आहे आणि मला तर आपल्याशी लग्न करायचं आहे अशा प्रकारे इच्छा प्रदर्शित केली आणि त्याला स्वामीजींनी मोठं गंभीर आणि तितकंच थोडंसं काव्यात्मक असं उत्तर पाठवलेलं होतं. काव्यात्मक असं की आकाशात दिसणाऱ्या तारका या जशा दुरूनच पाहायच्या तसं तुम्हाला दुरूनच पाहावं लागेल असं वाटत होतं. हे इतपत काव्य त्याच्यात होत. पण आपण विचारलं आहे तर आम्ही आपला हात आनंदाने हातात घ्यायला तयार आहोत असं स्वामीजी सल्ला त्यांना कळवलं होतं. आणि त्याच्यातल्या गांभीर्याचा भाग असा होता की स्वामीजींनी सरलाताईंना सांगितलं की आपल्याला कदाचित वाटेल की आपल्या सरदार घराण्याला आणि श्रीमंतीला तसंच आपल्या अत्यंतिक सौंदर्याला किंवा रूपाला भूलून आम्ही आपल्याला हो म्हणतो आहोत, पण आम्ही गुणांचे चाहते आहोत. आपल्या गुणांकडे पाहून आम्ही आपल्याला हो म्हणतो आहोत. अहोच अहो म्हटलं ते पत्र आहे. मला एकदा सरलाताई असं म्हणाल्या त्या की घरी नोकर चाकर होते, श्रीमंती होती, पण आपल्याला ज्याच्या बरोबर संसार करायचा आहे ती व्यक्ती जर आवडती असेल तर गरिबी देखील काही वाटत नाही. घरात कामं कितीही करायला लागली तरी काही वाटत नाही, पण माणूस आपल्यासारखा हवा असं मला वाटत होतं. सरलाताईंचा आणि स्वामीजींचा संसार हा अनेक घरंदाज घरांमध्ये ज्या पद्धतीने मुली सासरी आपलं माहेर आता विसरलं अशा पद्धतीने आणि आता हेच आपलं घर आहे अशा पद्धतीने जशा राहतात तशा सरलाताई स्वामीजींकडे राहिल्या. काळात विशेष करून अशी अनेक कुटुंब होती. घरात घरांमध्ये तसे संस्कार देखील होते, पण याच्याही पुढे जाऊन विशेषता अशी होती की अशा वागणाऱ्या ज्या भगिनी होत्या त्या भगिनींना आपल्या पतीबद्दल सरलाताईंनी एवढी निष्ठा असेलच असं सांगता येत नाही. निष्ठा याचा अर्थ त्या स्वामीजी म्हणतील ते प्रमाण असं सुरुवातीपासून वागत असत. एवढंच नव्हे तर स्वामीजींचं वैशिष्ट्य असं की स्वामीजींच्या मातोश्री देखील तू म्हणतोस तसं करू असं स्वामीजींना म्हणत असत. त्यांची भगिनी मातोश्री आणि सरलाताई यांचा अनन्य साधारण विश्वास स्वामीजींवर होता आणि अनेक प्रसंगी तो त्यांनी तशा रीतीने व्यक्त केला. उदाहरणार्थ माधवश्री त्यांच्या स्वामीजींचं वय 20-21 वर्षांचं आणि पोटा पाण्याच्या व्यवसायाकरता म्हणून आपण पुण्यात जायचं असं स्वामीजींनी ठरवलं. पुण्यात गेल्यानंतर व्यवसाय काय करायचा हे ठरलेलं नव्हतं. अशाही अनिश्चिततेमध्ये त्यांच्या मातोश्री स्वामीजींबरोबर पुण्यामध्ये आल्या. स्वामीजींनी झारापकर टेलरिंग क्लासेस होते तिथं सुरुवातीला टेलरिंगचं शिक्षण घेतलं आणि मग त्यांनी व्यवसाय सुरू केला टेलरिंगचा. पण त्यांच्या मातोश्रींनी संपूर्ण विश्वास टाकला. बाळ म्हणेल ते असं त्यांच्या मातोश्रींचं होतं आणि तीच भूमिका सरलाताईंनी देखील पार पाडली. सोमवार पेठेतल्या एका खोलीमध्ये त्यांचा संसार सुरू झाला आणि कालांतराने तो सदाशिवपेठ मध्ये बादशाहीच्या बोळात भागेश्वर निवास मध्ये येऊन स्थिरावला. स्वामीजींच्या प्रपंचाला सरलाताईंनी प्रपंच दोघांचाही असतो प्रपंचाला ज्या पद्धतीने सरलाताईंनी साथ दिली ती देखील अलौकिक अशी होती. तेव्हाच्या प्रथेप्रमाणे खरंच पुरुष घरात काही पाहत नसत आणि सगळं बायका करत असत आणि त्यातून ही दुकानदारी असल्यामुळं बाजार हाट भाजीपाला आणणं मुलांचा अभ्यास देखील घेणं त्याच्यावर लक्ष ठेवणं आणि दुकानात मदतीला जाणं अशा गोष्टी सरला त्यांनी केल्या. आणि स्वामीजींचं जीवन जसं जसं ज्या ज्या पद्धतीने वळण घेत बदलत गेलं त्या त्या वेळेला त्यांनी समर्थ साथ दिली. स्वामीजींनी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली तर त्या ज्ञानेश्वरी ऐकायला बसल्या. स्वामीजींनी सरलाताईंना विचारण्याचा प्रश्न नाही आला की मी ज्ञानेश्वरी सांगेन आणि तू ऐकून घेशील का. स्वामीजींनी सरलाताईंना ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली आणि सरलाताईंनी ऐकायला बसायला सुरुवात केली. इतकं सोपं होतं इतकं साधं होतं. आपले पती जे करतील ते श्रद्धापूर्वक स्वीकारायचं अशा भावनेतून सुरुवातीपासून त्यांचा संसार गेला आणि कालांतराने ज्ञानेश्वरीची प्रवचनं मग स्वरूपानंदांची स्वामीजींवर झालेली कृपा त्याच्यानंतर एक 2-5 वर्षातच स्वरूपानंदांनी संप्रदायाचे अधिकार स्वामीजींना दिले आणि जे जीवन बदललं स्वामीजींचं तथाकथित कर्मकांडात्मक अथवा तथाकथित धार्मिक अशा प्रकारचं जीवन स्वामीजींचं नव्हतं तथाकथित अत्यंत आधुनिक जीवन होतं. त्यांचं स्वतःचं दुकान होतं ते टेनिस सारखा खेळ खेळत होते आणि प्रवचन देखील करायला त्यांनी सुरुवात केली. अभ्यास त्याच्याकरता त्यांनी करायला सुरुवात केली. या सगळ्याकरता मधुराताई म्हणाल्या तशी खंबीर साथ सरलाताईंनी दिली. स्वामीजी असं म्हणत असत झालेल्या प्रत्येक वर्धापन दिनाच्या सरलाताईंच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आणि स्वतः स्वामीजींच्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमातही काही वेळेला स्वामीजी म्हणाले की माझं जीवन जे घडलं तर ते सरलाताईमुळं घडलं. अशा करता की त्या जीवनाला सरलाताईंनी विरोध केला नाही. मी ध्यानाला भले बसलो असतो पण त्यावेळी त्यांनी जर डबे वाजवले असते तर मी काय ध्यान करू शकणार होतो. पण आम्ही मुलांनी सरलाताई स्वामीजींना ध्यानातून देखील कशा उठवायच्या ते पाहिलेलं आहे. असं आहे की स्वामीजी उठल्यावर आम्ही उठत होतो तरी देखील आम्ही कधी कधी चोरून पाहिलेलं आहे. हळूच दार उघडल्याचा किंचित दार उघडलं असं वाटत असेल. अगदी छोटी खोली होती. मला असं वाटतं की 10x10 खोली होती ती. त्यामुळे तिथून एक व्यक्ती गेल्याचंही समजायचं असं कोणीतरी आलं हे समजायचं आणि अंदाजानी वेळ संपला हे ध्यानात कळतच. आणि रेडिओवर जाहिराती देखील बातम्यांच्या नंतर सुरू व्हायच्या की साडी घ्यायची रोहिणी वस्त्र भंडार मध्ये जा, अमुक घ्यायचे रोहिणी वस्त्र भंडार मध्ये जा. तेव्हा ध्यान संपत आलं हे शेजारी एक रेडिओ लागलेला असायचा. स्वामीजी देखील कोणत्या परिस्थितीत ध्यान करत होते अशी पूर्ण शांतता नव्हती, पिन ड्रॉप सायलेन्स. स्वामीजी ध्यानाला बसले की साधारणपणाने साडेसहा पावणेसातच्या दरम्यान भक्तिगीतं सुरू व्हायची शेजारच्या घरामध्ये रेडिओवर, आणि ती सगळी ऐकायला येत असत. त्याच्यानंतर बातम्या ऐकायला येत असत आकाशवाणी पुणे केंद्रावरून मराठीतून झालेल्या, आणि त्या बातम्यांच्या दरम्यान एक दोन पाच जाहिराती ऐकू येत असत आणि रेडिओ बंद होत असे. म्हणजे आता 10 मिनिटं उरली ध्यान संपायला, तर सरला ते आत आलेल्या समजायच्या. कधी कधी मी डोळे उघडून पाहिलेलं आहे की आत आल्यावर त्या प्रथम स्वामीजींना बसलेलं असताना नमस्कार करत असत स्पर्श न करता. तेही स्वामीजी ध्यानाला बसत असत ती जागा कशी होती, तर त्या घरातली ती मोरी होती, त्या मोरीवर एक फळी त्यांनी टाकून त्याच्यावर ध्यानाला बसण्याची व्यवस्था केलेली होती. शेजारी खिडकी होती, त्या खिडकीच्या बाजूला ज्ञानेश्वरी आदी ग्रंथ ठेवलेले असत आणि त्या फळीवर गादी वगैरे असे आणि स्वामीजी बस ती कायमस्वरूपी फळी होती. असं लक्षात येतं की खूप सोयी सवलती जरी करून घेतल्या तरी देखील ध्यान होणं महत्वाचं आहेच. की तशा कोणत्याही सोयी सवलती त्यांनी करून घेतलेल्या नव्हत्या, पण त्यांनी केवढं मोठं जीवन ते जगले, किती उंचीवर जीवन त्यांनी नेलं. मग सरला ते त्या गादीच्या टोकाला पुढे नमस्कार करत असत आणि अगदी हळू आवाजात आणि हलका स्पर्श मांडीला करून कानात बोलल्यासारखं बोलत असत की साडेसात वाजले, साडेसात वाजले असं. आणि त्याच्यानंतर मग शेजारी पलंगावर बसत, त्याच मोरीचा जो कट्टा होता त्याच्या उर्वरित भागात पलंग होता ठेवलेला, तिथं त्या बसत असत. स्वामीजी यथाकाल जागे सरला त्यांनी तेवढं स्वामीजींना पुरत असे. जागे झाल्यानंतर मग स्वामीजी ज्ञानेश्वरी वाचत असत. असं रोज उठवणं आपल्या पतीला असं होऊ शकतं की तुम्ही गजर लावा, होऊ शकत की मी येऊन तुम्हाला उठवायचं त्याच्याऐवजी एक गजर लावा तुम्हाला कळेल, तुमची वेळ झालेली. पण सरलाताईंच्या हे जीवनात नव्हतं. एकदा मी स्वामीजींकडे आलो होतो आणि स्वामीजींना आणि मला आणि सरलाताईंना एका साधकांकडे जायचं होतं. आम्ही तिघं रिक्षाने जाणार होतो, स्वामीजी तयार होते आणि सरलाताईंनी भाजी करत होत्या गॅसवर, कढईत भाजी फोडणी टाकली असेल परतत असतील. तर स्वामीजी म्हणाले की सरलाताई मकरंद आलाय आपल्याला निघायचंय, तू काय करतेस? त्या म्हणाले की मी भाजी करतेय एक 5 मिनिटात होईल. ते म्हणाले की नाही लगेच आपल्याला निघायचंय. त्या गॅस बंद करून लगेच आमच्यासोबत आले. तुम्ही मनापासून विचार करा की हे शक्य आहे, कदाचित तुमची भाजी वाया जाईल. कोणती करत असाल ती नीट नंतर परत करायची म्हटलं तर होणार नाही, हे शक्य आहे. पण हे सरलाताईंनी शक्य करून दाखवलं. स्वामीजींच्या वाढलेल्या पारमार्थिक विश्वामध्ये प्रत्येकाला त्यांनी प्रेम दिलं. पिढ्यांमागं पिढ्या असं सांगतील की आम्हाला त्यांच्याकडून प्रेम मिळालं, आम्ही त्यांच्या हातचं खाल्लं. आम्हाला तर मिळालंच मिळालं, प्रश्नच नाही. सुरुवातीच्या काळात कार्यकर्ता आपल्या मंडळाच्या फक्त सरलाताई एकट्या होत्या आणि स्वामीजी होते. स्वामीजी दुकानातून यायच्या आधी सरलाताई सतरंजा घालून ठेवायच्या येणाऱ्या लोकांकरता, आणि सगळी मंडळी नमस्कार करून गेल्यानंतर स्वामीजी आणि सरलाताई सतरंजांच्या घड्या करायचे. आणि मग नंतर केर वगैरे काढून तिथं झोपायचे. सरलाताई आता त्यांच्या मातोश्रींसारख्या खूपच दिसतात. त्यांच्या मातोश्री बराच काळ अंथरूणला घेऊन अशा होत्या. त्यांची सरलाताईंनी अप्रतिम सेवा केली. मला आठवतंय की बारामतीला जायचं होतं आणि सरलाताईंच्या आईंची प्रकृती गंभीर होती. स्वामीजींनी माझ्या कल्पनेप्रमाणे वीणाला आणि कोणा तरी घरी येऊन राहायला सांगितलं आणि सरलाताईंच्या आईपाशी गेले. त्यांच्या चेहऱ्यावरून डोक्यावरून हात फिरवला, अंगावरून हात फिरवला. त्यांना नंतर शेवटी शेवटी ऐकायला कमी येत होत, त्यामुळे थोड्या खुणा आणि थोडं मोठ्यांदा बोलत स्वामीजी म्हणाले की कशी आहेस? तर त्यांनी छान आहे म्हणून सांगितलं डोळ्यांनी. चार दिवस गडबड करू नकोस त्यांना म्हणाले, सासूबाईंना म्हणाले, चार दिवस गडबड करू नकोस, मी जाऊन येतोय. आणि सरलाताई इथं उभ्या होत्या आणि सरलाताई स्वामीजींच्या मताशी एकमत होत्या. जाण्याबद्दल देखील कुचकपणा होत असेल. आपली आई अशा रीतीने अंथरुणाला खिळली नव्हती. मग स्वामीजी बारामतीहून आल्यानंतर खरंचच पुढच्या काही दिवसात त्यांच्या मातोश्री गेल्या. मोठी जीवनं जेव्हा घडतात तर तेव्हा ती सहज घडत नाहीत. मोठी जीवनं घडतात त्याच्या मागं पुष्कळ त्याग असतो. आपल्या आपल्या जबाबदाऱ्यांचा त्यांनी परिपूर्ण विचार केलेला असतो म्हणून मोठी जीवनं घडतात. जसं स्वामीजींनी त्यांच्या जबाबदारीचा परिपूर्ण विचार केलेला होता तसं सरलाताईंनीही स्वतःवर असलेल्या जबाबदारीचा परिपूर्ण विचार केलेला होता. त्याप्रकारे आपल्या कामाचं नियोजन करायचं त्यांनी ठरवलेलं होतं आणि त्यामध्ये कोणतीही तडजोड जशी स्वामीजींनी केली नाही तशी सरलाताईंनीही केली नाही. स्वामीजींचं आणि सरलाताईंचं जे जीवन आहे ते जीवन दैवी जीवन आणि खरोखरच स्वर्गात गाठी बांधल्या जातात. जर सामान्य जीवनांच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात आपल्यासारख्या, इतकं की कोणीतरी आपल्या गाठी बांधतो सामान्य लोकांच्या, तर ही जीवनं आदिनाथांसारख्यांनी महाविष्णूंसारख्यांनी नियोजित केलेली जीवनं निश्चित असली पाहिजेत. नुसत्या गाठी नव्हे कोणीतरी मारत कोणाची तरी गाठ मारायला कोणीतरी बसलाय वर आणि तो आपल्या गाठी मारतोय. पण याच्याबद्दल मात्र निश्चित सांगतायत की हे जे जीवन आहे हे जीवन हे निश्चित वरून ठरलेलं जीवन आहे. एकदा रामकृष्णांना कोणीतरी विचारलं की शारदा मातांचा आपल्याशी विवाह झाला तर आपल्यासारख्या महापुरुषाबरोबर विवाह होण्यासाठी शारदा माता या खरंच तितके अधिकारी आहेत ना, असं रामकृष्णांना विचारलं. तेव्हा रामकृष्ण म्हणाले की तो काही वेडा समजला ते काय की कोणाचंही कोणाशी भेट घडून आणेल. शारदा मातांचा तसा अधिकार आहे म्हणूनच तशी भेट त्यांनी घडून आणली असं रामकृष्ण म्हणाले. तसंच याही जीवनाकडे पाहून असंच वाटत, भगवंताला देखील आदर्श संसार कसा असतो हे या निमित्ताने दाखवून द्यायचं होतं. अशा सरलाताईंचा 95वा वर्धापन दिनोत्सव आपण साजरा करतो आहोत. स्वामीजींच्या कृपेने त्यांच्याबाबत त्यांना खरंच निरामय निरामय आयुष्य मिळो, कमी त्रासाचं असं आयुष्य मिळो, वार्धक्य आहे. पण स्वामीजींच्या चरणी आता या क्षणाला आपल्याला हीच प्रार्थना करणं योग्य आहे की सरलाताईंना त्रासाशिवाय असं जीवन जे आहे ते मिळत राहो. हरिओम. हरि हरि.
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। अखंड सौभाग्यवती नाना गुण संपन्ना मातोश्री सर्वपल्ली महाराज की जय। स्वामी माधवनाथ महाराज की जय। स्वामी माधवनाथ महाराज की जय। हरिओम।